गणानां त्वा गणपतिगुं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणा ब्रह्मणस्पत आनः शृण्वन्नोजिभिस्सेदसादनम् प्रणो देवी सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती धीनामवित्रयवतो गणेशाय नमः सरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः हरि ॐ सहनावतो सहनौ भुनक्तो सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः अथ पुरुषो वै नारायणो गावयत प्रजाश्रुते नारायणात् प्राणो जायते मनस्सर्वेन्द्रियाणि च खं वायुर्ज्योतिरापः पृथिवी विश्वस्य धारिणी नारायणात् ब्रह्मा जायते नारायणात् रुद्रो जायते नारायणादिन्द्रो जायते नारायणात् प्रजापतयः प्रजायन्ते नारायणाद्वादशादित्या रुद्रावसवः सर्वादिरचन्दांसे नारायणादेव समुत्पद्यन्ते नारायणे प्रवर्तन्ते नारायणे प्रणीयन्ते ॐ अथ नित्यो नारायणः ब्रह्मा नारायणः शिवस्य नारायणः शक्रस्य नारायणः ध्यावा पृथिव्यौ च नारायणः कालश्च नारायणः दिशश्च नारायणः ऊर्ध्वश्च नारायणः अधश्च नारायणः अन्तर्बहिश्च नारायणः नारायण एवेदगुं सर्वम् यद्भूतं यच्च भव्यम् निष्कलो निरञ्जनो निर्विकल्पो निराख्यात शुद्धो देव एको नारायणः न द्वितीयोऽस्ति कश्चित् य एवं वेद स विष्णुरेव भवति स विष्णुरेव भवते ओमित्यग्रे व्याहरेत् नम इति पश्चात् नारायणायेत्युपदिष्टात् ओमित्येकाक्षरम् नम इति द्वे अक्षरे नारायणायेति पञ्चाक्षराणि एतद्वै नारायणस्याष्टाक्षरम् पदम् यो वै नारायणस्याष्टाक्षरम् परमध्येते अनवब्रुवः सर्वमायुर्वेदे विन्दते प्राजापत्यम् राजस्पोषङ्गौपत्यम् ततो मृतत्वमश्नुते ततो मृतत्वमश्नुत इति य एवम् वेद प्रत्यगानन्दम् ब्रह्मपुरुषम् प्रणवस्वरूपम् अकार उकारमकार इति तानेकधा समभरत्तदेतदोमिति യമുക്ത്വാ മുച്യതേ യോഗീ ജന്മ സംസാര ബന്ധനാത്. ഓം നമോ നാരായണായേതി മന്ത്രോപാസകഃ വൈകുണ്ഠ ഭുവന ലോകം ഗമിഷ്യതേ തദിദം പരം പുണ്ഡരേകം വിജ്ഞാനഘനം തസ്മാന് തദിദാവന് മാത്രം ബ്രഹ്മണ്യോ ദേവകീ പുത്രോ ബ്രഹ്മണ്യോ മധുസൂദനോ സർവഭൂതസ്ഥമേകം നാരായണം കാരണരൂപമകാര പരബ്രഹ്മോ ഏതദർവശിരോയോദീതെ പ്രാതരധീയാനോ രാത്രികൃതം പാപം നാശയതേ സായമധീയാനോ ദിവസകൃതം പാപം നാശയതേ മാധ്യന്ദിനമാദിത്യാവിമുഖോ ധീയാന പഞ്ചപാതകോപപാതകാത് പ്രമുച്യതേ സർവവേദപാരായണ പുണ്യം ലഭതേ നാരായണ സായുജ്യമവാപ്നോതി നാരായണ സായുജ്യമവാപ്നോതി യ ഏവം വേദ ഇത്യുപനിഷദ് സഹനാഭവതു സഹനോ ഭുനക്തു സഹ വീര്യം കരവാവഹൈ തേജസ്വിനാവധീതമസ്തു മാ വിദ്വിഷാവഹൈ. ഓം ശാന്തി ശാന്തി ശാന്തി. യോ മാം പുഷ്പം വേദ പുഷ്പവാൻ പ്രജാവാൻ പശുമാൻ ഭവതി ചന്ദ്രമാവാമപാം പുഷ്പം പുഷ്പവാൻ പ്രജാവാൻ പശുമാൻ ഭവതി യ ഏവം വേദ യോപമായതനം വേദ ആയതനവാൻ ഭവതി അഗ്നിർവാ അപമായതനം ആയതനവാൻ ഭവതി യോഗ്നേരായതനം വേദ ആയതനവാൻ ഭവതി ആപോ അഗ്നേരായതനം ആയതനവാൻ ഭവതി യ ഏവം വേദ യോപമായതനം വേദ ആയതനവാൻ ഭവതി വായുർവാ അപമായതനം ആയതനവാൻ ഭവതി യോ വായോരായതനം വേദ ആയതനവാൻ ഭവതി ആപോ വൈ വായോരായതനം ആയതനവാൻ ഭവതി യ ഏവം വേദ യോപമായതനം വേദ ആയതനവാൻ ഭവതി അസൌ വൈ തപന്നവാമായതനം ആയതനവാൻ ഭവതി യോമുഷ്യതപത ആയതനം വേദ ആയതനവാൻ ഭവതി ആപോ വാമുഷ്യതപത ആയതനം ആയതനവാൻ ഭവതി യ ഏവം വേദ യോപമായതനം വേദ ആയതനവാൻ ഭവതി ചന്ദ്രമാവ അപമായതനം ആയതനവാൻ ഭവതി യശ്ചന്ദ്രമസ ആയതനം വേദ ആയതനവാൻ ഭവതി ആപോ വൈ ചന്ദ്രമസ ആയതനം ആയതനവാൻ ഭവതി യ ഏവം വേദ യോപമായതനം വേദ ആയതനവാൻ ഭവതി നക്ഷത്രാണി വാ അപമായതനം आयतनवान् भवति यो नक्षत्राणामायतनं वेद आयतनवान् भवति आपो वै नक्षत्राणामायतनम् आयतनवान् भवति य एवं वेद योपामायतनं वेद आयतनवान् भवति पर्जन्यो वा अपामायतनम् आयतनवान् भवति य पर्जन्यस्यायतनं वेद आयतनवान् भवति आपो वै पर्जन्यस्यायतनम् आयतनवान् भवति य एवं वेद योपामायतनं वेद आयतनवान् भवति संवत्सरो वा अपामायतनम् आयतनवान् भवति यः संवत्सरस्यायतनं वेद आयतनवान् भवति आपो वै संवत्सरस्यायतनम् आयतनवान् भवति य एवं वेद यो ओप्सुनाभं प्रतिष्ठितां वेद प्रत्येव तिष्ठते राजाधिराजाय प्रसंयसायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यम् कामेश्वरो वै श्रवणो दधातो कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः पुरुषस्य विद्मसहस्राक्षस्य महादेवस्य धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे चक्रतुण्डाय धीमहि तन्नो नन्दिः प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नः षण्मुखः प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे सुवर्णपक्षाय धीमहि तन्नो गरुडप्रचोदयात् वेदात्मनाय विद्महे हिरण्यगर्भाय धीमहि तन्नो ब्रह्मप्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुप्रचोदयात् वज्रनखाय विद्महे तीक्ष्णदघृष्ट्राय धीमहि तन्नो नारसिगुंहप्रचोदयात् भास्कराय विद्महे महद्वितिकराय धीमहि तन्नो आदित्यप्रचोदयात् वैश्वानराय विद्महे लालीलाय धीमहि तन्नो अग्निप्रचोदयात् कात्यायनाय विद्महे कन्याकुमारि धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात् ॐ साईश्वराय विद्महे सत्यदेवाय धीमहि तन्नः सर्वप्रचोदयात् हंस प्रजाभ्यः परिपालयन्ताम् न्यायेण मार्गेण महीमहिषाः
गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यम् समस्तलोकाः सुखिनो भवन्तु समस्तलोकाः सुखिनो भवन्तु समस्तलोकाः सुखिनो भवन्तु ॐ शान्ति शान्ति शान्ति